चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नेपाळ गाळप हंगाम 2019-2020 साठी ऊस मूल्यात वाढ नाही। नेपाळ सरकारनं गाळप हंगाम 2019-20 साठी ऊसाची किंमत वाढवली नाही, तसंच गेल्या वर्षीप्रमाणे 536.56 रुपये प्रति क्विंटलवरच किमती स्थिर ठेवल्या आहेत, ज्यामध्ये प्रति क्विंटल 65.28 रुपयांचं अनुदानही सामील आहे। यामुळे यावर्षी किंमत वाढण्याची अपेक्षा असणारे शेतकरी निराश झाले आहेत। साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्या सहमतीनं ही किंमत निश्चित केली असल्याचा दावा सरकारनं केला आहे। नेपाळच्या संचार एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयानं सांगितलं की सोमवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ऊसाचं मूल्य आणि अनुदान निश्चित करण्यात आलं आहे। या किमतीमध्ये ऊसाचं उत्पादन मूल्य, वाहतूक भाडं, लाभ आणि सरकारनं घोषित केलेलं अनुदान याचा समावेश आहे। कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाच्या शिफारसीनुसार प्रत्येक गाळप हंगामापूर्वी ऊस मूल्य घोषित केलं जातं। यावर्षी जवळपास एक महिना उशीर झाला। शेतकरी आणि साखर उत्पादक यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नेपाळ सरकारकडून प्रत्येक वर्षाचं ऊस मूल्य निश्चित केलं जात आहे।